चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस तोडणी पूर्ण होईपर्यंत साखर कारखान्यात गाळप सुरू राहील, मंत्री। कोरोना व्हायरसचा परिणाम साखर कारखान्यांवरही झाला आहे, यानंतर साखर कारखान्यांच्या गाळपावरही याचा परिणाम दिसत आहे। केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी जिल्ह्यात साखर कारखान्यांना ऊस तोडणी पूर्ण होईपर्यंत चालू गाळप हंगाम सुरू ठेवण्यासाठी सांगितलं आहे। मंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांसोबत 8 साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांबरोबर बैठक घेतली। मंत्री म्हणाले, लॉकडाऊन दरम्यान जिल्ह्यातील 8 साखर कारखाने चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत आणि जोपर्यंत ऊस तोडणी पूर्ण होत नाही तोपर्यंत गाळप सुरू राहील। या दरम्यान जिल्हा ऊस अधिकारी आरडी द्विवेदी यांनी सांगितलं की 8 साखर कारखाने पूर्ण क्षमतेनं गाळप करत आहेत आणि त्यांनी 760 लाख क्विंटल ऊसाचं गाळप केलं आहे। ते म्हणाले की गेल्या गाळप हंगामात कारखान्यांनी 914 लाख क्विंटल ऊसाचं गाळप केलं होतं।